हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला एक उडती तबकडी म्हणून विज्ञान कथा सांगणार आहे. सागर आज खूप खुशीत होता. कालच बाबांनी त्याचे व ताईचे सावंतवाडीचे रिझर्वेशन करून आणले होते. दर उन्हाळ्याच्या सुट्टीला ही दोघं पोरे आपल्या आवडत्या काकांकडे सावंतवाडीला जात असत. सावंतवाडीचा भला थोरला चौसोपी वाडा त्यांना मार्च महिन्यापासूनच खुणावत असे. भरपूर मोठी आंब्या नारळांची वाडी, भले मोठे शेत आणि मुख्य म्हणजे वाडीतल्या घराची ही ऐसपैस गच्ची आणि काकांची प्रयोगशाळा त्यांच्या स्वप्नातच येत असे. सावंतवाडीला जाण्यापूर्वी सागरचे काका एका कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे म्हणजे केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते. आपले संशोधन सुरू राहावे म्हणून त्यांनी निवृत्तीनंतर सावंतवाडीला आपल्या मूळ गावी जाऊन एका वाड्यामध्ये एका अंगाला खाजगी प्रयोगशाळा उभारली होती. त्या प्रयोगशाळेचे सागरला अत्यंत आकर्षण होते. मोठ्या कुतूहलाने तो काकांबरोबर त्यांच्या प्रयोगशाळेत तासनतास रमत असे. काकाला पण या पुतण्याचे प्रेम होते. त्याच्या वयाला न शोभणाऱ्या न झेपणाऱ्या अनंत गोष्टींचे ज्ञान ते त्याला देऊ इच्छित होते. त्यांनी मागील खेपेस परग्रहांविषयी माहिती सागरला दिली होती. परग्रहांवरचे जीवन सध्या त्यांच्या संशोधनाचा विषय होता. आधुनिक अशी यंत्रणा त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत बसवून घेतली होती. ताईला मात्र तेथील निसर्गाची भूल पडत असे. काकूबरोबर वाडीतील आंबे नारळाच्या बागेची देखभाल करणे, त्या कोकणी नवीन नवीन वस्तू व पदार्थ विकणे यात ती रममाण होत असे. भल्या पहाटे उठून सर्व तयारीनिशी सामान घेऊन ते दिवा स्टेशनवर आले. घाटकोपर ते दिवा हा पण एक दिव्य प्रवास होता. कोकण रेल्वे पकडायची तर ते दिव्य त्यांना पार पडावेच लागणार होते. त्यांच्या नशिबाने जागा व्यवस्थित खिडकीजवळचीच मिळाली होती व सहप्रवासी पण चांगले होते. आईबाबांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे काळजी दाटली होती. अनंत सूचनाचा भडीमार दोघेही नेहमीप्रमाणे करत होते. उमजेल जमेल तेथे हो ना अशी उत्तरे देऊन गाडी हलण्याची वाट सागर बघत होता. योग्य वेळ होताच गाडी सुटली व आईबाबांना निरोपाचा हात हलवून सागर व त्याची ताई पुढील प्रवासाचा आनंद लुटू लागले. सागर सावंतवाडीला पोचल्यावर त्याने हातपाय धुतले. काकूने दिलेले दडपे पोहे खाऊन सागर प्रथम काकांच्या प्रयोगशाळेकडे धावला. मागच्या वर्षी भेटलेल्या काकांच्या जागी कोणीतरी दुसराच माणूस उभा आहे असे त्याला वाटले. कारण समोरचा माणूस पूर्णतः स्वतःच बुडून गेला होता व त्याची नजर पार अनोळखी बनली होती. काहीसा आश्चर्यात बुडून सागरने काकांना जोरात हाक मारली. तसे भानावर येत काका काहीसे पुटपुटले. नेहमीसारखे त्यांनी आनंदाने त्याला उचलले नाही किंवा प्रेमाने त्याचे स्वागत देखील केले नाही. याने सागर थोडा खट्टू झाला. पण तोही आता थोडा मोठा झाल्याने त्याने लगेच स्वतःला सावरले. काकांच्या जवळ जाऊन त्याने त्यांना हलवले. कसे आहात म्हणून चौकशी केली. तेव्हा ते सागरला ओळखून म्हणाले, बरे झाले आलास, मी तुझीच वाट पाहत होतो. आता ते लोक परत आले तरी मला काळजी नाही. काका स्वतःशीच काय बडबडताय म्हणून सागर परत त्यांना हलवू लागला. तेवढ्यात काकू त्याला जेवायला बोलवायला आली आणि व म्हणाली, अरे त्यांच्या काय नादी लागतोस, त्यांना वेड लागलाय. कोणीतरी माणसे त्यांना भेटतात म्हणून सांगत सुटतात, विचित्र वागतात, आकाशात बघून बोलत असतात, डॉक्टरांकडे पण येत नाही. व ती ओढतच सागरला जेवायला घेऊन गेली. प्रवासाचा शीण घालून सागर नदीकाठच्या शेताकडे सायंकाळी निघाला. भल्या मोठ्या शेतात कुणीच नव्हते. गोठ्यात गुरे नीट बांधून त्यांना चारा पाणी देऊन गडी माणसे नुकतीच घराकडे निघून गेली होती. सायंकाळ खुल्ली होती व भाजीची छोटी छोटी रोपे वाऱ्यावर डुलत होती. सागर बांधावरून मोकाट सुटल्यासारखा धावत होता. रानाचे वारे पिऊन घेत होता. तेवढ्यात त्याला शेताच्या कोपऱ्यात आकाशातून काहीतरी पडले असा भास झाला. प्रथम तो घाबरला, पण मग धिटाईनी तो पुढे झाला. बघतो तर काय, एक गोल तबकडीसारखे यान तिथे उभे राहिले होते. अजूनही स्वतःभोवती भोवऱ्याप्रमाणे गरागरा फिरून स्थिर व्हायचा प्रयत्न करत होते. काकांच्या प्रयोगशाळेत याने त्याचे चित्र बघितले होते. बुद्धीला थोडा ताण बघून त्याला आठवले की अशा तबकड्या मंगळाभोवती असतात, याचा अर्थ हे आपल्या देशातलं वाहन दिसत नाही. थोड्याशा कुतूहलाने व धिटाईनी तो आणखी पुढे होऊन बघू लागला. त्याच्या कमरे इतक्या उंचीचे रोबोट सारखे दिसणारे काही प्राणी खाली उतरले. त्यांच्या डोक्यावर दोन स्प्रिंग सारख्या उभ्या दांड्या होत्या. रेडिओच्या अँटिना प्रमाणे त्या ताट उभ्या होत्या व वाऱ्यावर मागे पुढे डुलत होत्या. त्यांच्या पायाच्या जागी पण खराट्याच्या काडीसारखे तारा होत्या. पुढे पावलांच्या जागी चौकोनी ठोकळे होते. पोटाच्या जागी एक चौकोनी पेटी होती व हाताच्या परत तारा होता. त्याला पुढे पंजाच्या जागी क्रेन सारखे हात होते. डोक्याच्या जागी परत एक छोटी चौकोनी पेटी होती व त्यात डोळ्याच्या जागी दोन लाल दिवे होते. एकंदरीत ते प्राणी अतिशय विचित्र दिसणारे होते. ते प्राणी खाली उतरून जमिनीवर उभे राहिले. क्रेन सारख्या हातांनी त्यांनी थोडी माती गोळा केली व ती पोटाच्या जागी असणाऱ्या चौकोनी पेटीत जमा केली. तेवढ्यात एक सरडा त्यांच्यावर धावून गेला. त्याला फक्त आपल्या पंजाचे बोट लावताच तो गबगार पडला. सागरने ओळखले की त्यांच्या अंगातून वीज प्रवाह खेळत असणार व सरडा विजेच्या शॉकमुळे मेला. मेलेल्या सरड्याला पण त्यांनी चौकोनी पेटीत टाकले व शेतात इकडे तिकडे फिरू लागले. काही झाडांची पाने त्यांनी गोळा केली. तेवढ्यात सागरने एक काठी हातात घेऊन पावले टाकली. सागरच्या हातातील शस्त्र बघून ते घाईने यानाकडे निघाले. सागर स्टॉप स्टॉप असे इंग्रजीत ओरडू लागला. त्याच्या तोंडून निघालेली भाषा त्यांनी संगणकाद्वारे ऐकली असल्याने ते थबकले. त्यांच्या पोटाच्या जागी असणाऱ्या पेटीचा पडदा तयार झाला व त्यावर कॉम्प्युटरसारखी अक्षरे उमटू लागली. अगम्य अशा भाषेत भराभर काहीतरी पुढे सरकत होते. मध्येच सागरचा फोटो त्यावर झळकला. आता अंधार पडू लागला होता. ते घाईने यानात शिरले व क्षणार्धात ती छोटी तबकडी आकाशात झेपावली. सागर क्षणभर जमिनीला खिळूनच उभा होता. भानावर येताच त्याने घराकडे धूम ठोकली. त्याने प्रथम काकांच्या प्रयोगशाळेकडे धाव घेतली. आपण पाहिलेली तबकडी, त्यातील प्राणी यांच्याविषयी कधी एकदा काकांना सांगतो असे त्याला झाले होते. काका अर्धवट तंद्री प्रयोगशाळेत बसले होते. सागरने अतिशय उत्साहाने सर्व बातमी त्यांना दिली. एखाद्या विजयीचा शॉक बसावा असे काकांना झाले. ते आपल्या तंद्रीतून बाहेर आले व पुन्हा पुन्हा सागरला त्या विचित्र गोष्टींविषयी विचारू लागले. काकांकडून सागरला समजले की गेल्या 6-7 महिन्यापासून ती तबकडी वारंवार काकांच्या शेतात प्रयोगशाळेजवळ येते. ते लोक काकांशी संवाद साधू इच्छित होते. काकांनी पण अति उत्साहात त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला होता. हळूहळू त्या यंत्रमानवाची धिटाई वाढली होती. त्यांनी काकांना सर्व माहिती देणारा नमुना म्हणून यानात ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण काकांच्या सुदैवाने त्यांचे यान अगदी छोटे होते, त्यामुळे काका वाचले होते. पण परत मोठे यान ते घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असे वारंवार काकांना वाटत होते. म्हणून आपण जर अचानक नाहीसे झालो तर आपण कुठे असू याविषयी माहिती देण्यासाठी ते सागरची वाट पाहत होते. सागर अगदी योग्य वेळेत आला होता. पण काकांना आता भीती वाटू लागली की आपल्याऐवजी ते लोक सागरलाच पळवण्याचा प्रयत्न करतील. काकांनी मग सागरच्या भोवती संरक्षण भिंत घालण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रथम एक छोटीशी धातूची चीप त्याच्या गळ्यात बांधून टाकली. तो कुठेही याचे व्यवस्थित चित्रण प्रयोगशाळेतील संगणकावर उमटू लागले. त्याच्या मनगटावर एक घड्याळासारखे यंत्र कायमस्वरूपी अडकवून ठेवले. त्याचा रिमोट कंट्रोल त्या प्रयोगशाळेत ठेवला. सागर अडचणीत आहे असे कळताच त्या घड्याळातून सतत धूर बाहेर पडेल, अखंड उंच धुराची भिंत त्याच्या भोवती उभी राहील आणि त्याचा त्रास फक्त समोरच्याला होईल, स्वतः सागरला जाणवणार पण नाही. उंच धुराचे लोट पाहून आजूबाजूचे लोक सावध होऊन सागरला वाचवतील. सागरने फक्त धोका वाटला तर घड्याळावर हात ठेवायचा, म्हणजे काका प्रयोगशाळेतून रिमोट दाबतील. सागरला संपूर्णपणे स्वतःच्या संरक्षण व्यवस्था काकांनी समजवून सांगितल्या. सागर व काका आता उत्सुकतेने मोठ्या तबकडीची वाट पाहू लागले. त्यांना जास्त वाट पाहावी लागली नाही. एके दिवशी सागर सकाळी आंघोळ नाश्ता आटपून प्रयोगशाळेच्या बागेत फिरत होता. अचानक संपूर्ण लाल प्रकाशाच्या पट्ट्यात तो ओढला गेला. प्रयोगशाळेतील काकांना संगणकाद्वारे त्याची संवेदना झाली. ते सतर्क झाले. सागरभोवतीचा लाल प्रकाश गडद होऊ लागला व अचानक सागर आकाराने छोटा दिसू लागला. तशी जीवघेण्या कराराने काका उठले व हाती लागेल ती काठी घेऊन जोर बाहेर पळत आले. तोंडाने सागर घड्याळ असे जोरजोरात ओरडू लागले. त्यांच्या आरडाओरड्याने सागर भानावर आला. पटकन त्याने घड्याळावर हात ठेवला. बाहेर पडण्यापूर्वी काकांनी धुराचे बटण चालू केले होते. क्षणार्धात लाल प्रकाशात धुराची भिंत उभी राहिली. धुराचे लोट पाहून आजूबाजूच्या परिसरातील व घरातील मंडळी बागेत धावली. एवढा मोठा जथा जमताच एक बांगडीसारखी वस्तू आकाशात झेपावली. सर्वांनी आपल्या डोळ्यांनी ती तबकडीवर पाहिली. धुराची भिंत हळूहळू विरळ होऊ लागली. मध्यभागी सुरक्षित उभा असलेला सागर सर्वांना दिसला. काकांनी झेप घेऊन सागरला आपल्याकडे ओढले. काकांनी मग सर्व गावाला आपल्या प्रयोगशाळेत नेऊन सविस्तरपणे संभावित धोक्याची कल्पना दिली. ताबडतोब राष्ट्रीय पातळीवर या प्रकाराची नोंद घेतली गेली. उपग्रहावरून येणाऱ्या तबकडीवर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था छोट्या मोठ्या खेड्यांपर्यंत राबवली गेली. काकांना सामाजिक जागरूकता व सतर्कपणाचे राष्ट्रपतींच्या हस्ते बक्षीस मिळाले व आपला हिरो सागर काकांपेक्षा मोठा संशोधक होण्याची स्वप्ने रंगवू लागला. तबकडीनंतर कुणालाच दिसली नाही, पण आज सुद्धा सावंतवाडीचे लोक अधूनमधून आकाशात नजर टाकून तबकडीचा वेध घ्यायचा प्रयत्न करत असतात. बाय बाय.